नमस्कार मंडळी. धनंजय जोशी लिखित सहज या पुस्तकातील एक लेख. लेखाचं नाव आहे माकड मन. ते म्हणतात, ध्यानात मग्न असताना अचानक घंटीचा आवाज आला दुपारच्या जेवणासाठी. ध्यानाच्या त्या अवस्थेमधून मी आपोआप उठलो आणि जेवणाची तयारी करू लागलो. माझं मन म्हणालं, कसा विचित्र आहेस रे तू, साक्षात्काराच्या किती जवळ होतास, उठलास लगेच जेवणासाठी. मन कसं असतं ना हे समजायला हवं, ते ना माकडासारखं असतं. माझ्या एका शिबिरातील आठवण. शिबिरामध्ये वेळेचं ध्यान ठेवलं जातं. प्रत्येकजण मौन पाळत असल्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगांसाठी, म्हणजे जसं नाश्ता, दुपारचं जेवण, चहा वगैरे, एक घंटा वाजवली जाते आणि मग त्या त्या वेळेप्रमाणे आपण वागायचं. म्हणजे नाश्त्याची घंटा वाजली की आपण त्या हॉलमध्ये जायचं आणि न बोलता नाश्ता करून परत यायचं, आपली साधना सुरू. असं किती दिवस? 3, 7, 10, 90, 108, 10,000 अशा एकाकी शिबिरात तुम्हाला एक स्वतंत्र खोली असते. झेन शिबिरामध्ये मात्र झोपडी पण असते, बरं का? माझ्या एका शिबिरामध्ये, म्हणजे दिवसातून 20-22 तास ध्यान करताना, माझी खूप साक्षात्कारांशी जवळीक झाली. खूप आनंदी स्थिती अनुभवली. अशाच एकदा त्या स्थितीमध्ये रम्य असताना घंटीचा आवाज आला. किती वाजता? दुपारच्या जेवणासाठी. मग झालं काय? मी त्या ध्यानाच्या अवस्थेतून आपोआप उठलो आणि जेवणाची तयारी करू लागलो. जेवणाच्या हॉलमध्ये जाताना माझं मन म्हणालं, तू फार विचित्र आहेस धनंजय, साक्षात्काराच्या जवळ होतास आणि जेवणासाठी उठलास लगेच, काय वाटतं तुला? बघितलीत ना मनाची गंमत. मला दुसरी एक जपानी गोष्ट आठवते. जपानमध्ये एका माणसानं आपल्या 2 माकडांना नाटकामध्ये कसा अभिनय करायचा ते शिकवलं होतं. अगदी राजा राणीसारखं सुंदर नाटक बसवलं होतं. प्रवेश झाला सुरू. ॲक्टिंग तर अत्यंत सुंदर माकडं असूनसुद्धा, पण गंमत अशी झाली की नाटक बघताना कुणीतरी अचानक एक केळं स्टेजवर टाकलं. पुढे त्या नाटकाचं काय झालं असेल ते सांगायला नकोच. आपलं मनही तसंच, बरं का? आला विचार की गेलो आपण त्याच्या मागे. आपण असा विचार करत नाही, किंवा अधिक महत्त्वाचं म्हणजे आपण बघतच नाही की हा विचार फक्त अकायम आहे. मग कशाला त्याच्या मागे जायचं? त्या डांबराच्या गोळीला हात लावून कशाला आपली बोटं काळी करून घ्यायची, नाही का? सध्या इतकंच.